कौन एक चौकस माना खनी है गेटा होता तो तेपाला हिदी से जगिया खनी धामड़ी तक आए जया स्मूथ सार ना बरा ठंडा पानी होता यो भरवार घनो बरो ना दयाड़ू मानुस होतो वड़ी तो ताकत वाड़ो पन होतो। एक वक्त एक जंगली प्राणी तैसे एक घेटे वर धामू आला पन भरवार ते प्राणी ला ना ते घेटे ला तैसे पुंडा मारू टाकिला होता तैसे मिंगे ते घेटे ला बरे जग्या वर घीम गेलो थवा का सूर्य बुड़वे सी तियारी में होतो भरवार घेटे ला आमटा करवेला वारतो होतो तीरु शे 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 तो तेपाला बरे रस्ते घरा घीम जावेला बरे रस्ते घीम गेलो वन एक दाखला घेटेला भरवार सो बोलेलो आवाज ऐकालो नहीं तेजुन पोते से रीते अटाट अटा बरी सार मिरी त्योहार टी फिरवे सा ठुविला एक रात जाली दाखले घेटे सा बसा घबराऊ गेला बीजा जका घेटा बरी रीते आराम थी बोला होता भरवार जून तपास कर ली का जक्का घेटा आय का नाय न गणवे सा सालू कल्ला एक दो तीन शेर पांच पंचाणु छन्नु सत्तानु अठानु नवानु हो एक निमरे तरत उस भरवार जून तैसी होत कल्ली न जोरा माना अंधारे सो न ठंडी से आत्मा निगु पल्लो तेजुन घेटेला आख मल्लो तीरू शे 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 पन जवा का तेजुन ऐका वैसा बंद कल्ला तेजुन एक भयानक आवाज ऐका लो ना पासी तेजुन आख मल्लो तीरू शे 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 ना तो डोंगरा से टोच वर आयलो पासी ऐका वैसा बंद कल्ला काय होता ते तेजुन आख मल्लो घेटे सो आवाज होतो तो आवाज ऐकाव ना भरवार डूंगर से टोच वर सो एटी उतरलो तया तेजुन ते घेटेला काटा ना ढोंडे मा घुसवायलो बगीलो घेटेला तमन सो बार काल्लो तेजुन पोते से घेटेला खंदावर मंगराटी ठुविला न घरा गेलो चखले लोकाला ते जवड़ायला घेटा आय तो ना तेपन पोते से रस्ते ला गेला तेपन भयंकर अंधारे मा जवड़ाला ना पाप मा सपड़ाला ईसु बरो भरवार आय तेपन जत्रा ताय तेपाला ईसु बसवेला तैयार आय तेजुन पोते सा जीवन तैसे घेते हाटी समर्पण कल्ला आय फक्त तैसे मरवेटी आपला पाप दूर जाला ईसु आपले जदी से हाटी मरवेला प्रसन्न करता पन तो मरेलो लेत नाय पन तो उठेलो आय आशा तो कायम हाटी लेता है तो बरो भरवार आय ना आपल्याला वार्ता है तैसी प्रेमसी वाणी तुम्ही ऐका जेल है करू ना जवाब देवा अया मी आय मोटो प्रभु ईसु मी पण तुमच्या मा विश्वास ठेवी